आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराणविरुद्धचं युद्ध आणखी काही आठवडे सुरू ठेवण्याचा ट्रम्प यांचा इशारा. युद्धात आतापर्यंत 800 अधिक जणांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आखाती देशातल्या अनेक प्रमुखांशी चर्चा. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारकडून मंत्र्यांच्या समितीची स्थापना. आखाती देशात अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांना 2-3 दिवसात परत आणण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न. आणि राज्याच्या अनेक भागात परंपरागत पद्धतीनं धुलीवंदन साजरे. इराणविरुद्धचं युद्ध अनेक आठवडे चालू शकतं. अमेरिकेकडे दीर्घकाळ युद्ध करण्याची क्षमता आहे असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी या युद्धाचं समर्थन केलं होतं. त्याला दुजोरा देताना ट्रम्प यांनी हे विधान केलं आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून आज पहाटेही तेहरानमध्ये क्षेपणास्त्र डागली गेली. इराणही प्रत्युत्तरादाखल आखाती देश आणि इस्रायलवर हल्ले करत आहे. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात 787 जणांचा मृत्यू झाल्याचं इराणी रेड क्रेसेंट सोसायटीनं म्हटलं आहे. इराणच्या हल्ल्यात 11 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यात 52 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्याही 6 सैनिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. परदेशी जहाजांवर काम करणाऱ्या 3 भारतीय खलाशांनाही या युद्धात प्राण गमवावे लागले आहेत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कतार, कुवैत, ओमान, सौदी अरेबिया, बहारीन यासारख्या देशांच्या प्रमुखांशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी आखाती देशांमधल्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली आणि तिथं राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा केली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
पश्चिम आशियातल्या युद्धजन्य परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं मंत्र्यांची समिती स्थापन केली असून याची दैनंदिन बैठक घेतली जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठी राजनैतिक उपाय योजण्याचे तसंच संवाद साधण्याचं आवाहन भारतानं पुन्हा केलं आहे. हा संघर्ष लवकरात लवकर संपवण्याच्या बाजूनं भारत आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. जवळपास 1 कोटी भारतीय आखाती देशात काम करतात. त्यांची सुरक्षितता भारतासाठी महत्वाची आहे. ज्या गोष्टीचा भारतावर थेट परिणाम होतो त्यापासून भारत अलिप्त राहू शकत नाही असं या निवेदनात म्हटलं आहे. मध्य आशियातल्या अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. भारताचे लोक जगभरात कामासाठी विखुरले आहेत त्यामुळे भारत जहाजांवरच्या हल्ल्यांनाही ठामपणे विरोध करतो असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या समुद्रधुनीतून येणारा तेल पुरवठा थांबला तर भारताकडे 10 कोटी बॅरल तेलाचा साठा शिल्लक असून हे तेल 40 ते 45 दिवस पुरेल एवढं आहे. याबाबत सरकार समाधानी असून गरज पडली तर उपाययोजना केल्या जातील असं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज सांगितलं. भारताकडे तेल वाहतुकीसाठी पर्यायी मार्गही उपलब्ध आहेत. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने नियंत्रण कक्ष स्थापन केल्याचं पुरी यांनी सांगितलं आहे.
पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुबई आणि अबुधाबीहून भारताकडे येणारी विमानसेवा काल रात्रीपासून अंशतः पुन्हा सुरू झाली असून त्यामुळे तिथं अडकलेल्या 1000 भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुबईत अडकलेल्या 149 भारतीय प्रवाशांना घेऊन एअर इंडिया कंपनीचं पहिलं विमान आज भारतात परतलं. इंडिगो या विमान कंपनीनं मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय प्रवाशांसाठी विमानं सोडली आहेत. जेद्दासाठी आज 4 विमानांचं उड्डाण झालं. मस्कत, जेद्दाह, मदिना आणि अथेन्स या चारही ठिकाणी मिळून 26 विमानं उड्डाणं केली जाणार आहेत. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच संयुक्त अरब अमिरातीच्या दिशेनंही 1 विमान पाठवण्यात येईल असं इंडिगोनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. या भागात अडकलेल्या राज्यातल्या 164 जणांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 विमानांची व्यवस्था केली आहे. ती थोड्याच वेळात मुंबईत पोहोचणार आहेत. कोल्हापूरचे 23 पर्यटक दुबईहून इतिहाद कंपनीच्या विमानानं मुंबईत परतले आहेत. आखाती देशांमध्ये अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांना येत्या 2 ते 3 दिवसात परत आणण्यात येईल असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी राज्य शासनानं विशेष पथक नियुक्त केलं आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांच्या सुरक्षिततेविषयी माहिती घेतली जात असून भारतीय दूतावासांच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. उमराह यात्रेसाठी राज्यातून सुमारे 45,000 वर पर्यटक सौदी अरेबियात गेले आहेत. या पर्यटकांना त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी भारतीय दूतावासाशी संपर्क साधायला तर सांगितलंच आहे परंतु यासाठी ट्रॅव्हल संचालकांकडून काय मदत होईल याची देखील चाचणी करण्यात येत आहे अशी माहिती राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी दिली आहे. आखाती देशांमध्ये अडकलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 102 जणांची माहिती जिल्हा प्रशासनानं संकलित केली आहे. त्यापैकी अत्यंत तातडीच्या मदतीची गरज असणाऱ्या 11 जणांची नावं राज्य शासनाकडे पाठवण्यात आली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राज्यसभेच्या 6 राज्यातल्या जागांसाठी आज भारतीय जनता पार्टीनं 9 उमेदवारांची नावं जाहीर केली. नवनियुक्त पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांना बिहारमधून उमेदवारी देण्यात आली आहे. हरियाणातले माजी लोकसभा सदस्य संजय भाटिया तसंच ओदिशातले राज्यसभेचे सदस्य सुजित कुमार आणि माजी सदस्य मनमोहन सामल हे वगळता सर्व नवे चेहरे आहेत. राज्यसभेच्या 37 सदस्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिलमध्ये संपत असल्यानं 16 मार्चला ही निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातल्या 7 सदस्यांचा त्यात समावेश असून अद्याप कोणत्याही पक्षानं उमेदवार जाहीर केलेले नाहीत. राज्यात आज सर्वत्र धुळवडीचा सण उत्साहानं साजरा केला जात आहे. होळीच्या नावाखाली दारू विक्री, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्यातल्या विविध ठिकाणच्या होळीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
मुंबईत ठिकठिकाणी रंग खेळून होळीचा सण साजरा केला गेला. घाटकोपरमध्ये राजावाडी गार्डन इथं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं फुलांची होळी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडीतल्या कलंबिस्त गणेशवाडी इथल्या श्रीदेव धावगिरे देवस्थानच्या होळी उत्सवात निसर्ग रक्षणाचा संकल्प करण्यात आला. यापुढे गावातल्या प्रत्येक व्यक्तीनं दरवर्षी किमान 2 आंब्याची झाडं लावायची आणि आंबा खाल्ल्यानंतर त्याची कोय फेकून न देता ती जतन करून त्यातून नवीन रोप तयार करायचं असा संकल्प करण्यात आला. यवतमाळमध्ये होळीनिमित्त बंजारा समाजाचा पारंपरिक लेंगी उत्सव साजरा करण्यात आला. तसंच मारेगाव तालुक्यातल्या बोरी इथल्या संत गदाजी महाराजांच्या यात्रेत गोटमार होळी खेळण्यात आली. जालनामध्ये धुलीवंदनानिमित्त पारंपरिक हत्ती रिसाला मिरवणूक काढण्यात आली. यावर्षी या मिरवणुकीचं यंदाचं 138वं वर्ष आहे. जळगावमध्ये सराफा बाजारातील भवानी माता मंदिरासमोरच्या मानाच्या होळीचं काल संध्याकाळी पूजन करण्यात आलं. याप्रसंगी 800 गोऱ्यांची रास रचून होलिका दहन करण्यात आलं.
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक येत्या 12 मार्चला होणार आहे. तिथं सर्वाधिक 21 जागा शिवसेनेकडे आहेत, पण भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे 16 तर भाजपाचे 15 सदस्य आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक येत्या 18 मार्चला होईल. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत असून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचे उमेदवार अध्यक्ष सुनेत्रा पवार निवडणार आहेत. जाहिरातींच्या माध्यमातून महसूल वाढवण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला असून पुढच्या 5 वर्षात 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवण्याचं लक्ष असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत ते आज बोलत होते. ज्येष्ठ नेते, माजी खासदार, माजी कुलगुरू, प्रख्यात विचारवंत डॉक्टर जनार्दन वाघमारे यांच्या पार्थिवावर आज औसा तालुक्यातल्या कवठा या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर वाघमारे हे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. वर्ष 2001 लातूरचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातल्या कदमापूर जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक राजेश कोकदे यांनी आपल्या वर्गातला एकही विद्यार्थी गणित विषयात मागे राहू नये याकरता केवळ प्लास्टिक पाईपपासून गणकयंत्र बनवलं आहे. या गणकयंत्रासाठी कोणतीही बॅटरी किंवा इलेक्ट्रिक साधनाची गरज नाही. या गणकयंत्रावर विद्यार्थी बेरीज, वजाबाकी आणि गुणाकाराची उत्तरं पडताळून पाहू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना गणित विषयात रुची नाही त्या विद्यार्थ्यांना खेळातून गणित शिकता येत असल्यानं गणित विषयात आवड निर्माण होत आहे. हवामान. गेल्या 24 तासात दक्षिण मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं 38.5 सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहील तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराणविरुद्धचं युद्ध आणखी काही आठवडे सुरू ठेवण्याचा ट्रम्प यांचा इशारा. युद्धात आतापर्यंत 800 अधिक जणांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आखाती देशातल्या अनेक प्रमुखांशी चर्चा. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारकडून मंत्र्यांच्या समितीची स्थापना. आखाती देशात अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांना 2-3 दिवसात परत आणण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न. आणि राज्याच्या अनेक भागात परंपरागत पद्धतीनं धुलीवंदन साजरे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.